chinimandi.com podcast.
सिंहारा साखर कारखान्याने भागवली शेतकऱ्यांची थकबाकी. जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 13,35,00,000 रुपयांची ऊस थकबाकी भागवली आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की जिल्ह्यातील सिंहारा साखर कारखान्याने शेतकऱ्यांची 10,64,00,000 आणि बरकातपूर साखर कारखान्याने शेतकऱ्यांची 2,71,00,000 इतकी थकबाकी भागवली आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की शेतकऱ्यांची थकबाकी वेळेत भागवल्यास त्यांना दिलासा मिळेल, यासाठी साखर कारखान्याकडून शक्य तेवढे प्रयत्न केले जात आहेत.